आपणास पहिला स्कंद दुसरा अध्याय श्लोक क्रमांक 13 च्यावर चर्चा करूया. अत पुंबे द्विज श्रेष्ठ वर्णाश्रम विभागशः स्वनुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धिर्हरितोषणम्. अत पुंबे द्विज श्रेष्ठ वर्णाश्रम विभागशः सुनिश्चितस्य धर्मस्य संसिद्धिर्हरितोषणम्. अतः पुंबेद श्रेष्ठ वर्णाश्रम विभागश सुनिश्चितस्य धर्मस्य संसिद्धिर्हरितोषणम्. भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती एसी भक्ती विधान स्वामी प्रभुपाद द्वारे. भाषांतर. ए द्विजश्रेष्ठानो, म्हणून असे निर्णित केले आहे की वर्ण आणि आश्रम यानुसार आपल्या स्वतःच्या विहित व्यवसायाकरिता जे कर्तव्ये आहेत त्यांचे पालन भगवंताला संतुष्ट करण्यासाठी केल्याने मनुष्याला जीवनातील सर्वोच्च परिपूर्णता प्राप्त करता येते. तात्पर्य. संपूर्ण विश्वातील मानव समाज हा चार वर्ण आणि चार आश्रम यात विभागलेला आहे. हे चार वर्ण म्हणजे अनुक्रमे बुद्धिजीवी वर्ग, सैनिक वर्ग, उत्पादन करणारा वर्ग आणि श्रमजीवी वर्ग. हे वर्ण त्या त्या मनुष्यांच्या क्रमाप्रमाणे आणि गुणयोग्यतेप्रमाणे विभागलेले आहेत, जन्मावरून नव्हे. याशिवाय जीवनाचे चार आश्रम आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि भक्तिमय जीवन किंवा संन्यास आश्रम. मानव समाजाचा उत्तम हितार्थ जीवनाची अशी विभागणी असली पाहिजे, नाहीतर कोणती सामाजिक संस्था निरोगी स्थितीत वाढू शकत नाही. वर सांगितलेल्या जीवनाच्या प्रत्येक विभागाचे उद्दिष्ट भगवंतांना प्रसन्न करणे हेच असले पाहिजे. मानव समाजाच्या रचनेचे हे जे संस्था प्रधान कार्य आहे ते वर्णाश्रम धर्म या नावाने ओळखलेले आहे. कारण सुधारलेल्या संस्कृत जीवनाकरिता ही पद्धती अगदी स्वाभाविक आहे. वर्णाश्रम संस्था अशा करिता रचलेली आहे की तिच्या योगाने मनुष्याला परमसत्याचा अनुभव येऊ शकतो. एका विभागाचे दुसऱ्या विभागावर कृत्रिम वर्चस्व व्हावे याकरिता ही संस्था समाज रचना नाही. जेव्हा परमसत्याचा अनुभव घेणे हे जीवनाचे उद्दिष्ट आहे तेव्हा ते उद्दिष्ट अतिशय इंद्रिय प्रीतीचे आसक्ती असेल तर साध्य होत नाही. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे वर्णाश्रम संस्थेचे अंतिम उद्दिष्ट भगवंताला संतुष्ट करणे हे नसेल तर स्वार्थी लोक दुर्बल घटकावर मात करण्यासाठी, आधिपत्य गाजण्यासाठी तिचा उपयोग करतात. कारण कलहयुक्त या कलियुगात हे कृत्रिम वर्चस्व सतत चालू आहे, परंतु सुज्ञ समजूतदार लोकांना चांगले माहिती असते की वर्ण आणि आश्रम यांचे जे विभाग केलेले आहेत ते सामाजिक व्यवहार सुव्यवस्थित ठेवावे आणि उच्च विचारसरणीचा साक्षात्कार व्हावा त्याकरिता केलेले आहे. दुसऱ्या कोणत्याही कारणाकरिता हे विभाग केलेले नाही. इथे भागवतचे विधान असे आहे की जीवनाचा सर्वोच्च हेतू किंवा वर्णाश्रम धर्माचा सर्वोच्च परिपूर्णता भगवंताच्या संतुष्टीकरिता सहयोग करणे यात आहे. भागवत गीतेतही चातुर ने मायाश्रम गुणकर्म विभागश याचे समर्थन केले आहेत. हरे कृष्णा. या श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंद आणि अध्याय दुसऱ्यामध्ये असे अनेक श्लोक आहेत ज्याच्यावर आपण चिंतन करू शकतो. आणि ह्या श्लोकांमध्ये तात्पर्यमध्ये पण पुष्कळ श्रील प्रभुपादांनी आपल्याला माहिती दिलेली जी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवू शकतो. असं ह्या श्लोकमध्ये श्रील प्रभुपाद वर्णाश्रम बद्दल सांगतायत की कसा गुण आणि कर्माच्या अनुसार प्रत्येक व्यक्ती काही वर्ण आणि काय आश्रममध्ये असतं. वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, ग्रस्त आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. आणि हे जे आहेत भगवंतने स्वतः ह्याचं निर्माण केलेलं आहे. आणि भगवद्गीतेमध्ये त्याचा उल्लेख पण आहे. चातुर्वर्णे मयाश्रिष्टम गुणकर्म विभागश. श्रील प्रभुपाद सांगतायत की कुठल्याही देशात कुठेही तुम्ही गेलात तर हे चार वर्ण तर असणारच. की असं कोणी व्यक्ती असेल की जो ब्राह्मण प्रवृत्तीच असेल, फक्त विचार करतो आणि आपले जे विचार व्यक्त करतो, काय असे असतात जे क्षत्रिय प्रवृत्तीचे असतात, आणि काय असे लोक असणार की ते फक्त उत्पादन करण्यामध्ये व्यस्त असतात, आणि काय असे असतात की त्यांना काही बुद्धी नसते, काही उत्पादन करण्याची इच्छा नसते, फक्त सेवा करण्याची इच्छा असते. प्रत्येक दुसऱ्या वर्णांच शूद्र. आणि वैदिक संस्कृतीमध्ये हे चारही वर्णचे जे आहे महत्व आहेच. असं आम्ही सांगू शकत नाही की ब्राह्मण फक्त पाहिजे आणि शूद्र नाही, असं कधी होतच नाही. हे स्वाभाविक आहे की जे प्रत्येक आपल्या गुणाप्रमाणे आपल्या कर्माच्या अनुसार जे आहे हे वर्ण आणि आश्रम असतं. पण प्रभुपाद सांगतायत की कुठलाही वर्ण किंवा कुठल्या आश्रमामध्ये असलं तर मेन हेतू असला पाहिजे की भगवंताची सेवा करणे, प्रसन्न करणे. ह्याच्या अगोदरचे वर्ष एक श्लोक आहे तिथे वर्णाश्रम विभागस्य. इथे स्वनुष्ठित धर्मस्य संसिद्ध हरितोषण, म्हणजे त्याच्या अगोदरचे दोन श्लोक पूर्वी एक असा एक श्लोक आहे ज्याच्यात सांगितलंय धर्म स्वनुष्ठित पुंस विश्वक्षेन कथासुय नोत्पाद्य येतरतीम श्रम एवही केवलम. म्हणजे आपल्या गुण आणि कर्मानुसार आपण काही कार्य केल्याने भगवंताला प्रसन्न नाही करू शकत असाल तर श्रम एवही केवलम. आणि इथे सांगितलंय की संसिद्धी हरितोषण अत पुंबी द्विजश्रेष्ठ वर्णाश्रम विभागश स्वनिश्चित धर्मस्य संसिद्धी हरितोषण. म्हणजे कुठल्याही स्थितीमध्ये असाल तर फक्त एकच उद्देश पाहिजे की भगवंताची सेवा करणे. आणि हा उद्देश मनुष्य जन्मात, ज्यांनी मनुष्य जन्म घेतलाय, हा एक प्रथम कार्य असलं पाहिजे की कसं आम्ही भगवंताचं किंवा भगवंताच्या भक्तांना प्रसन्न करण्याचं. श्रील प्रभुपाद एका तात्पर्यामध्ये सांगतायत की मनुष्य जीवनचा हेतू म्हणजे भगवंताची सेवा करणे. पण काय करतो मनुष्य जीवनामध्ये, आम्ही फक्त सुख किंवा भोग करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि त्या भोग करण्यामध्ये काय होतं की आपल्याला दुःख पण भोगावं लागते. या भौतिक नियम असा आहे की भोग करण्याचा आपण इच्छा केली तर आपल्याला दुःख भोगावंच लागते. हे भौतिक जगाचं नियम आहे. भगवंत भगवद्गीतामध्ये सांगतात यही संस्पर्शचे भोग दुःख योनय एवते अद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. की या भौतिक नियममध्ये यही संस्पर्शचे भोग, की जसे भोग करण्याची इच्छा केली दुःख योनय एवते आदि अंतवंत, म्हणजे त्याच्या आधी पण दुःख आहे आणि त्याच्या नंतर पण दुःख आहे. न देशु रमते बुधा, जो बुद्धिमान पुरुष असतो तो ह्या अशा भोग करण्याच्या प्रवृत्ती किंवा त्याच्यात इच्छा करत नाही का? कारण श्री प्रभुपाद म्हणतायत की हा जीवात्माचं एक म्हणजे स्वभाव काय आहे, कृष्ण नित्य दास. आणि जोपर्यंत तो अस्तित्व नसतं दासात दासत्व, तोपर्यंत त्याला ह्या दुःख त्याला भोगावंच लागते. पण कारण की ज्ञान नसल्यामुळे या भौतिक जगामध्ये प्राणी म्हणजे जीवात्मा जे मनुष्य शरीर खास करून ज्यांनी घेतलंय ते भोग करण्याची प्रवृत्तीमध्ये पूर्णप्रमाणे गुंतलेले असतात. आणि श्रीमद भागवतमच्या एका श्लोकमध्ये सांगतायत की आपली इच्छा एवढी असते भोग करण्याची की आम्ही त्या इच्छाचं एक आम्ही काय म्हणतात ते रस्सी रस्सी म्हणतात रोप लागाय म्हणतात दोरी, ती दोरी जेव्हा जितकं आमची इच्छा वाढते तितकीच आम्ही जी आमची जी दोरी आहे ना ते आम्ही गळ्याला लावून आणखी टाईट करत जातो आम्ही. म्हणजे जितकी जास्त इच्छा असते तितकं आपण टाईट करतोय गळाला फास आणि ते घालून आम्ही फिरतोय. म्हणजे अर्थ काय, श्रील प्रभुपाद सांगतायत की जेवढी आपली इच्छा असते भोग करण्याची तेवढं आपण ह्या भौतिक नियम मध्ये आपण भौतिक जगामध्ये गुंतलेलं जातो आणि ह्या जन्म मृत्यूच्या चक्रात जे आहे आपण गुंततो. पण श्रील प्रभुपाद सांगतायत की इच्छा पूर्ण करण्याचा जे आपण प्रयत्न करतोय त्याच्याने कोणी मनुष्य जो आहे सुखी कधी होत नाही. एक इच्छा असेल त्या इच्छाने दुसरी इच्छा निर्माण होते आणि ते पूर्ण होत नाही किंवा ती इच्छा पूर्ती होत नाही म्हणून तिसरी इच्छा त्याच्याने निर्माण होते. असं करून जे आहे त्या इच्छामध्येच आम्ही पूर्णप्रमाणे गुंततो. जसं प्रभुपाद एक उदाहरण देतात स्पायडर, स्पायडरला काय म्हणतात त्याला हा कोळी, त्याच्या तोंडातनं एक असं धागा निघते आणि त्या धाग्याने तो हे करतो म्हणजे एक मोठं जाळ तयार करतो. तसं मायाने एक असं जाळ तयार केलेलं आहे आणि जेव्हा माशी येऊन त्याच्यावर बसतात जसं जास्त प्रयत्न केलं तिकडे निघायचं तर जास्त तो गुंततो आतमध्ये. हा तसंच आहे हा भौतिक नियम, जितका आम्ही इच्छा करतो भोग करण्याची तितका आपण याच्यात गुंतलं जातो पण सुख काही मिळत नाही त्याच्यात, सुख काहीच नसतं. कोणी म्हणेल की ठीक आहे तुम्ही म्हणता सुख नाही पण सुख मी तर सुखी आहेच माझं सगळं काय व्यवस्थित चालतं. पण मग शास्त्र सांगतायत की तीन प्रकारचे क्लेश त्याच्याने तर तुम्हाला मुक्ती मिळणारच नाही. आध्यात्मिक क्लेश आहे, आदिभौतिक क्लेश आहे आणि आदिदैविक क्लेश आहे. ते क्लेश तर असणारच आणि ते क्लेश तुमच्या पाठीमागे असणारच. हा जसे मुंबईमध्ये आता एक व्यक्ती आहेत करोडपती आहेत ते, पैशाचा काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना, सुखी 3 वर्षापूर्वीपर्यंत सुखी होते आणि चेकअप करायला गेले आणि त्याला कॅन्सर झालाय. ऑपरेशन करून घेतला 3 वर्षापूर्वी आणि परत रिलॅप्स झाला म्हणजे परत कॅन्सर आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही काहीच करू शकणार नाही, मृत्यू म्हणजे कधी मृत्यू येऊ शकते. आता त्याच्याकडे सगळे काय आहे पण ह्या एक ह्याच्यामुळे पूर्ण परिवार कुटुंबाला त्रास. म्हणजे करोडपती असल्याने पण काही आनंद नाहीये. जसं परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज म्हणतायत की हा भौतिक नियम असा आहे की तुमच्याकडे सगळे काय असेल पण एक इच्छा असेल तुमची आणि ती इच्छा पूर्ती झाली नसेल तर पूर्ण तुमचं जे भावना आहे ते पूर्ण त्या इच्छेजवळ जातं. बाकीचं सगळं आहे तुमच्याकडे जे इतर व्यक्तींकडे नसेल पण त्या इच्छेमुळे तुमचा पूर्ण जो जीवन जो आहे तो पूर्ण जरा एकदम म्हणजे डिस्टर्ब होऊन जातो. विचलित होऊन जातो. जसे ते उदाहरण देत आहेत की एका समजा व्यक्ती असेल, त्याचं शरीर एकदम चांगलं आहे, स्वास्थ्य चांगलं आहे, सगळं काय व्यवस्थित आहे, हा दिसायला पण सुंदर आहे, हा हात पाय सगळे एकदम मजबूत आहेत, डोळे पण चांगले आहेत, बघण्यात पण काय प्रॉब्लेम नाही आहे, पण तो चालला आहे रानात आणि रानात जाताना त्याच्या पायामध्ये समजा एक काटा घुसला आणि एकदम छोटा आहे, एकदम छोटा काटा घुसला तर पूर्ण त्याचा जे विचार आहे ते काट्यावरच जातं, म्हणजे पायामध्ये जो काटा घुसला तिकडे, आणि तो काढू शकत नाही तेव्हा. हा तर तेव्हा तो हे विचार करत नाही की मला म्हणजे माझं स्वास्थ्य चांगलं आहे, माझं सगळं काय व्यवस्थित आहे, पूर्ण विचार त्या काट्यावर जातं की कसं मी काटा काढू. हा आणि नाही काढायला आलं तर पूर्ण विचलित होऊन जातो. हा असं कधी विचार करणार नाही की नाही बाकीचं सगळं माझं व्यवस्थित आहे, नाही. म्हणजे त्यांचं पूर्ण जे जे काय एनर्जी आहे, शक्ती आहे, ते पूर्ण ते भावना विचार सगळे त्या बोटाकडे जातं जिथे काटा घुसलेलं आहे. तसंच या भौतिक नियम असं आहे की सगळं काय असेल आपल्याकडे पण एक काय वस्तू नसेल किंवा इच्छा पूर्ण झाली नसेल तर त्याच्यावर हे जातं. आणि ते असे पण म्हणतात की आमचं मन असं आहे की कसं ना कसं तरी सगळं काय व्यवस्थित चाललं असेल तरी मन तिथे धावतो जिथे अनावश्यक वस्तू असेल तरी तिकडे धावणार आणि स्वतःला जो आहे पूर्णप्रमाणे काय म्हणतात मिझरेबल, म्हणजे स्वतःला वर क्लेश घालून घेणार, म्हणजे असं मनाचं असं विचार. म्हणजे की समजा सगळे काय आहे तुमच्याकडे, त्याच्याने संतुष्ट न होता मन काय करते अशा गोष्टीवर विचार करते ज्याच्याने आपल्या स्वतःवर क्लेश आणून घेणार आणि पूर्णप्रमाणे आपण दुःख होणार. जसं राधा गोपीनाथ एक भागवतम मध्ये सांगत होते की एका पंक्तीमध्ये बसलेले ते आणि म्हणजे तिथे 50 आयटम्स होते खायला आणि ते म्हणतायत की मला माहिती आहे की मी 6 आयटमच्या वर जास्त खाऊ शकणार नाही, म्हणजे 6 आयटम्स जास्ती असं म्हणजे 6 आयटम्स खाऊ शकतो. आता 36 आयटम्स वाढलेले, आता 37 तो आयटम जेव्हा आला तेव्हा जो वाढणार होता त्याने इथपर्यंत वाढलं त्याच्या अगोदरच्या माणसापर्यंत आणि मग फिरला आणि दुसऱ्या पंक्तीमध्ये वाढायला गेला आणि तिकडून दुसरीकडे गेला आणि परत आणलं तर ह्यांना न वाढता दुसऱ्या व्यक्तीला वाढून ते पुढे गेले. तर मन काय विचार करायला लागलं, अरे मला काय वाढलं, म्हणजे 37 तो आयटम आहे पण आणि त्यांना माहिती पण आहे की 6 आयटमच खाऊ शकतो मी, पण मन काय म्हणते हे बघ तुला वाढलं नाही, बघ 37 आयटम त्याला दिले ते तुला नाही दिले बघ असं करून. म्हणजे मन त्याला सांगत गेलं की नाही नाही बोलो त्याला बोलो आणि ते वाढायला सांग, तुला वाढलं नाही त्याने वाढायला सांग असं करून करून मग त्यांनी त्या माणसाला बोलून घेतलं आणि त्याला वाढवायला सांगितलं की वाढ म्हणून. माहिती आहे की ते खायला होणार पण नाही पण मनाच अशी प्रवृत्ती असते की बाकीची गोष्टी आहेत त्याच्याने संतुष्ट होण्यामध्ये म्हणजे पुरे कार्य झालं पण ते सोडून हा अशा कार्यामध्ये लागतं की ज्याच्याने पूर्ण आपण पूर्णप्रमाणे एकदम विचलित होऊन जातो. असं म्हणजे एक भौतिक उदाहरण आहे पण असं म्हणायला गेलं भौतिक जगामध्ये सगळ्यांचं असं स्थिती असते की माझ्याकडे मारुती कार आहे पण त्याच्याकडे सेंट्रो आहे मला का नाही. उद्देश काय आहे कारचं की बाबा इकडनं एक जागावर दुसऱ्या जागेवर घेऊन जात पण त्याच्याकडे माझ्याकडे नाही आहे. हा जो लखपती असतो तो म्हणतो मी करोडपती का नाव, करोडपती म्हणतो की मी अरज, पण जीवनलक्ष पूर्णप्रमाणे विसरून जातो. उदाहरण चांगलं दिलंय की जीवनाचं लक्ष प्राप्त करण्यासाठी जे अनेक इच्छा आहेत ते उपयोगाचं नाही आपल्यासाठी. म्हणजे जसं एक उदाहरण, सुंदर उदाहरण दिले ते कि म्हणे की एक विद्यार्थी परीक्षेला जातोय, अभ्यास काही केलेला नाही त्यांनी, ढ आहे, हां परीक्षेला जातोय आणि परीक्षेला जाताना वेगळे वेगळे पेन्स घेऊन जातो, कलरचे पेन्स, एक ब्लू रंगाचं, एक लाल रंगाचं, एक हिरवं रंगाचं, सगळ्या प्रकारचं पेन्स घेऊन जातो लिहायला आणि तो बसतो परीक्षेत. पण निकाल काय लागतं? जे त्यांनी अभ्यास केले तेवढंच, म्हणजे फेल होणार असतं, म्हणजे फेलच होणार होतं. म्हणजे एवढे सगळे पेन्स घेऊन गेलाय तो लिहायला परीक्षेत, पण त्या वेगळ्या वेगळ्या पेन्स घेऊन तो परीक्षेला गेलाय त्याच्याने तो पास होणार नाहीये, कारण त्या पेनवर निर्भर नाहीये. ते तुमचा निकाल आहे, ते कुठलं तुम्ही पेन वापरलंय परीक्षेसाठी त्याच्यावर निर्भर नाहीये. म्हणजे ते वेगळं आणि परीक्षेला जे तुम्ही लिहिणार आहे ते वेगळंच आहे. तसंच उदाहरण, आपल्याकडे असे किती इच्छा आहेत, हे इच्छापूर्ती, ते इच्छापूर्ती करणं, हे ते आणि आम्हाला वाटतं की त्याच्याने आम्हाला आनंद मिळेल. तर असं सांगितलं गेलंय, ते इच्छा वेगळे वेगळे इच्छा आहेत, ते आपल्या पेन्स सारखे आहेत, आपले जे वेगळे वेगळे रंगाचे पेन्स. आणि जे सुख जे प्राप्त होणार असते ते वेगळं आहे, ते प्राप्त करण्यासाठी दुसरं काय कार्य करावं लागतं, इच्छाने नाही होत तुमची. म्हणजे पण आम्हाला वाटते की इच्छा केलं तर त्याच्याने आम्ही सुखी होणार. आणि शिल प्रभुपाद म्हणतायत हे भ्रम आहे. भ्रम काय की लोकांना वाटतं की मी काम करीन, श्रम करीन या भौतिक जगामध्ये आणि श्रम केल्याने मी जे आहे सुखी होईन, म्हणे हे भ्रम आहे. आणि भक्तिनाथ ठाकूर म्हणतायत की फक्त तुम्ही दास म्हणजे सेवा केला तर त्या सेवेनेच तुम्हाला जे आनंद प्राप्त होते. जीव कृष्णदास ए विश्वास करले दुःख नाही वास. राधा कृष्ण बोल रे शोभाय, तो जो गाणं आहे त्याच्यात सांगितलंय की जीव कृष्णदास ए विश्वास करले तो हे नाही दुःख. म्हणजे जेव्हा आपल्या अस्तित्वाने आम्ही असतो तेव्हा आपल्याला खरोखरचा आनंद आम्हाला प्राप्त होतो, नाही तर बाकी जे काय आपण आनंद म्हणतो ते आनंद नाही येते. ते फक्त तात्पुरतेसाठी ते दुःख नसल्यामुळे आम्ही त्याला आनंद म्हणतो. जसं इंग्लिशमध्ये एक चांगलं एक म्हण आहे की कोणाला विचारलं ना की हाऊ आर यू, नो प्रॉब्लेम्स, आय एम फाईन थँक यू, नो प्रॉब्लेम, म्हणजे आज प्रॉब्लेम नाही म्हणजे आज मी सुखी आहे. पण तो सुख नाही आहे. जसं शिल प्रभुपाद अनेक उदाहरण देतात की जसं पहिल्या काळी जेव्हा राजाला कोणाला दंड द्यायचा असेल तर त्या कैदीला घेऊन जातो, आरोपीला, आणि त्याला पाण्यामध्ये त्याचं डोकं बुडवतो आणि त्याला श्वास घ्यायला येत नाही आणि मग नंतर डोकं बाहेर काढतं, डोकं बाहेर काढलं की श्वास घ्यायला लागतो तो, आणि श्वास घेताना त्याला वाटतं की मला आता स्वर्ग प्राप्त झालाय कारण श्वास घ्यायला मला संधी मिळाली, परत डोकं आतमध्ये घालतो. पण आम्ही इकडे बसलो, आम्ही श्वास घेतोय, आम्हाला असं काही स्वर्ग किंवा स्वर्ग सुख असं वाटत नाही, पण त्या माणसाला वाटतंय त्यावेळी. म्हणजे त्या माणसाला कारण त्या स्थितीमध्ये असं होतो की त्याला श्वास घेण्याची इच्छा असते आणि सगळं श्वास घेतलं की मग. जसं मी अनेक वेळा उदाहरण देतो, मुंबईमध्ये ट्रेनमध्ये जेव्हा आपण बसतो तर कधी गर्दी असते, ट्रेनमध्ये खूप गर्दी असते आणि एखादा समजा ज्या गर्दीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे उभा राहायला मिळाला तुम्हाला वाटतं ते आनंद आहे, बसायला मिळालं तर फोर्थ सीट, तुम्ही मुंबईमध्ये जे ट्रॅव्हल करतात ते जरा तो सरकून बसतात चौथा सीट, म्हणजे थोडा सरका म्हणून आणि सरकून चौदा चौथावाला बसतो चौथा यात्री. आणि समजा त्याच्यावर जास्त तुमचं लक असेल, तुम्हाला विंडो सीट मिळालं, तुम्हाला वाटतं अरे वा आज मला सुख प्राप्त झाले, स्वर्ग प्राप्त झालं, स्वर्ग सुख. पण स्वर्ग सुख म्हणजे काय? त्या क्षणी जे तुम्हाला जे तेव्हा एवढं कष्ट करून तुम्हाला जे प्राप्त होणार होतं ते आपल्याला तुम्हाला आरामात मिळालं म्हणून तुम्हाला वाटतं स्वर्ग, पण ते सुख नाही येते, रिलेटिव्ह आहे. म्हणजे त्या तुलनामध्ये असं वाटतं की ते सुख आहे. असंच या भौतिक जगामध्ये सगळे आपल्या आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी असतात. एक सुंदर नीती आहे की कसं प्रत्येक जण आपल्या आपल्या इच्छेसाठी जगतात. दास भावना म्हणजे काय, की आम्ही दुसऱ्यांना प्रसन्न करण्यासाठी असतो. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात, नाहम विप्रो न च नरपती नपि वैष्णव शूद्र नहम वर्णी न च गृहपती न वनस्पतिर्वा किंतु पुरोद्या निकल पूर्णामृताब्देर गोपी भरतूर पद कमलयोर दास दास दासानुदास. मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य किंवा शूद्र नाही, मी ब्रह्मचारी नाही, ग्रस्त नाही, वानप्रस्थ किंवा संन्यासी नाही, मी फक्त जो आहे गोपी भरतूर, जे गोपीचे मालक कृष्ण, त्यांचा दास दास दासानुदास. कारण जेव्हा ते दास दास दासानुदास मध्ये असतात तेव्हा आपण पूर्णप्रमाणे त्या स्थितीमध्ये आपल्या स्वरूप स्थितीमध्ये असतो आणि ते खरोखर तो आनंद आम्ही प्राप्त करू शकतो. आणि आमची तेव्हा इच्छा काय असते, फक्त दुसऱ्यांना प्रसन्न करणे. आणि जेव्हा दुसऱ्यांना प्रसन्न केलं तर आपण प्रसन्न होतो. पण या भौतिक जगामध्ये असं नसतं, प्रत्येकांची एक एक काय काय इच्छा असते. हा, जसं एक सुंदर एक नीती आहे, एक भक्त सांगत होते की वरम वरयते कामान माता वित्त पिता श्रेय कुलस इच्छति बांधव मिष्टन्य इतर जन. म्हणजे वरम वरम वरयते श्रेय, म्हणजे एक लग्नाला जेव्हा कोणी जातो किंवा लग्न कोणाचं होतं तर लग्नाच्या दिवशी अनेक अनेक व्यक्ती अनेक अनेक प्रकारचे इच्छा असते. वरम बरे येते कामान, म्हणजे मुलगा बघतो की मुलगी सुंदर आहे, आणि मुलगी बघतो की मुलगा सुंदर आहे, म्हणजे एकमेकांना आकर्षण कशासाठी, सुंदरतामुळे. म्हणजे त्यांची स्वतःची इच्छा असते, मुलगा दिसतो हा ही मुलगी माझी ही सुंदर आहे म्हणून मी हिच्यावर लग्न करणार आहे, मुलगी म्हणतो हा मुलगा चांगला आहे सुंदर आहे म्हणून, म्हणजे एकमेकांची इच्छा पूर्ण झाली. पण माता वित्त, मुलीची आई म्हणते की अरे मुलाकडे पैसे आहेत म्हणजे मुलगा चांगला आहे. पिता श्रेय म्हणजे याला एज्युकेशन, म्हणजे शिक्षण चांगलं आहे मुलाचं म्हणून हा मुलगा चांगला आहे. कुलस्य इच्छते बांधव म्हणजे बाकीचे जे संबंधी म्हणतात हा चांगला कुलाचा आहे म्हणून. हा, आणि मिष्ट अन्न इतर जन म्हणजे जे लग्नाला येतात त्यांना याच्याशी काही संबंध नाही आहे, त्यांना फक्त खायला चांगलं खायला मिळालं बस झालं असं, ते येतात फक्त खायला, त्यांना हे काय मुलगा मुलगी काही नाही, काय खायला मिळते की नाही बघतात. म्हणजे प्रत्येक जण आपल्या 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 इच्छेनुसार येतात. हा, म्हणजे अर्थ याचा असा आहे की प्रत्येक जण आपल्या आपल्या इच्छेचं हा हे करतात, पण असं काही नसतं. जसं 19th century मध्ये एक सर्कस ग्रुप होता, सर्कस ग्रुप, आणि तो लोकांना फसवायचा. फसवायचं म्हणजे कसं की एकाच पिंजरामध्ये तो वाघ पण ठेवायचा, सिंह पण ठेवायचा, आणि लॅम्सला काय म्हणतात बकरीचे हा शेळे ते पण ठेवायचे, आणि लोकांना दाखवायचं बघा कसं सगळे एकत्र बसलेत सगळे, म्हणजे कोणी एकमेकाला काही नाही त्रास देत, आणि लोक बघून आश्चर्य व्हायचे. एवढंही नाही की लोक एकमेकांचा विचार करायचे, बघा कसं त्यांनी ट्रेन केलंय की ते वाघ सिंह असून पिंजऱ्यात मध्ये बाकीचे म्हणजे शेळे असून तरी काही नाही आरामात, एक मिनिट फ्रेंडशिप किती चांगलं फ्रेंडशिप आहे बघा असं करून. पण ऍक्च्युअली तो लोकांना फसवायचा. ऍक्च्युअली काय व्हायचं वास्तित्वाप्रमाण की पिंजऱ्यामध्ये जेव्हा वाघ आणि सिंह असताना ते सगळे हे शेळे ना आतमध्ये टाकायचे आणि ते पूर्ण ते खाऊन टाकायचे त्यांना, म्हणजे वाघ आणि सिंह त्याला तर पूर्ण खाऊन खाल्ल्यानंतर जे काय घाण केलं असेल ते सगळे पोट भरल्यानंतर सगळे आतमधनं साफ करून बाहेर काढायचं आणि नंतर मग ते बाकीचे जे फ्रेश शेळे जे आहेत आतमध्ये टाकून बंद करून टाकायचं. आता पोट भरल्या तर कशाला खाणार ना बाकीचे, म्हणजे पोट भरलेलं आहे पूर्ण प्रमाणे, तर बाकीचे
प्राण्याचं एक असं असतं की एकदा पोट भरलं की मग ते कधी कोणाला आक्रमण करणार नाही, असं आहे ते. मनुष्यच असं नसतं. मनुष्य असलं तर आपण जरा थोडं ठेवून देऊया, पण प्राण्याचं असं नाही की बाबा पोट भरलं हे झालं ठीक आहे. पण त्याचं पोट भरलेलं असतं नंतर मग त्याला आत्मने टाकतात शेळीनं, म्हणजे लोकांना दाखवायला की बाबा हे असं. पण हे असं कधी होत नाही भौतिक जगामध्ये. हा, पण तो फसवायचा तेव्हा लोकांना. हा, तर असं सांगतायत की फक्त ह्या जगामध्ये ह्या भौतिक नियम मध्ये असं झालंय की जे आपली खरोखरची जरुरी आहे गोष्ट त्याच्यावर आपलं जे लक्ष कमी आहे ह्या भौतिक सिव्हिलायझेशन म्हणतो आम्ही आधुनिक प्रोग्रेस मध्ये आमचे जे जे गरज अत्यंत गरज असते दैनंदिन गरज त्याच्यावर लक्ष कमी आणि ऐश्वर्यमध्ये त्याचं लक्ष जास्त. म्हणजे लक्झरीज जास्त आणि नेसेसिटीज कमी. तुम्ही बाहेर जगात बघा, हा, ग्रॉसरी शॉप म्हणजे किराणाचं दुकान तुम्हाला कमी दिसेल, पण कपड्याचं दुकान आणि फर्निचरचं दुकान आणि हे दुकान तुम्हाला जास्त दिसेल. किराणाचं दुकान एक कोपऱ्यामध्ये कुठेतरी असेल, एक, हा, एकदम कोपऱ्यामध्ये कुठेतरी किराणाचं दुकान नेसेसिटीजचं. हा, आम्ही बघतो आम्ही कार्स तयार केलेत हे तयार केलेत, पण आमची जे बेसिक नेसेसिटी आहे बेसिक जी आमची गरज आहे ती आहे श्वास घेणे. आता सांगितलं गेलंय रिसर्चमध्ये की कॅन्सर जे आता होतंय दॅट इज बिकॉज ऑफ पोल्युशन मेन. आम्ही जे काय म्हणतो श्वास घेतोय एवढं दूषित असतं त्याच्याने कॅन्सर होतं एक कारण. म्हणजे जे बेसिक आमचं जे गरज आहे ते आपल्याला आता प्राप्त होत नाही आणि ते आता जास्त डिमांडमध्ये असं आहे. जसं जपानमध्ये तिकडे ऑक्सिजन तुम्हाला फ्रेश ऑक्सिजन घ्यायचं असेल तर तुम्हाला पैसे टाकावं लागतं मग तुम्हाला फ्रेश ऑक्सिजन मिळतं. म्हणजे थोड्या दिवसानंतर ते ऑक्सिजन पण आम्हाला विकत घ्यावं लागेल एवढं दूषित होणार आहे. आता झालेलंच, आता जे आपल्याला अगोदर जे फ्रीमध्ये अवेलेबल होतं आता सगळ्याला पैसे द्यावं लागते आणि ते सगळ्यात जास्त बिझनेस. आता अगोदर कोणाकडे गेला तरी तुम्हाला अन्न मिळायचं, आता ते फूड बिझनेस म्हणजे सगळ्यात मोठा बिझनेस झालाय. हॉटेलांचा बिझनेस, मेडिसिन तेव्हा वैद्य फुकटमध्ये द्यायचे ते सगळ्यात मोठा बिझनेस आणि पाण्याचा बिझनेस. पाणी आता बिसलेरी पाहिजेच, हा, साधारण पाणी नाही बिसलेरी, सगळ्यांना पैसे लागतात. हा, अगोदर 3 रुपये 4 रुपये आता 12 रुपये आता 15 रुपये झालेत लिटर. म्हणजे थोड्या वेळानंतर कोल्ड ड्रिंक स्वस्त पडेल आणि पाणी महाग पडेल असं होईल. तर असं सांगितलं गेलंय की जसं आपण भगवंताची सेवा करतोय आणि भगवंताच्या सेवामध्ये जेव्हा लागतोय तेव्हाच आपल्याला खरोखरचा आनंद प्राप्त होईल. कुठलाही वर्ण कुठल्याही आश्रमामध्ये असताना फक्त दास भावना ठेवून आम्ही जेव्हा सेवा करतो तेव्हा खरोखरचा आम्हाला आनंद प्राप्त होतो. आणि श्रील प्रभुपाद म्हणतायत की हे करण्यासाठी जे आहे आपल्याला प्रामाणिकप्रमाणे जे आहे पूर्ण आमचं जे जीवन आहे ते भगवंताच्या भक्तांच्या सेवामध्ये आपल्याला लागलं पाहिजे. आणि हा खरोखरचा ऐश्वर आहे जेव्हा आपल्याला भगवंताच्या भक्तांची संधी सेवा करण्याची संधी मिळते हा खरोखरचा ऐश्वर. का ऐश्वर? कारण इथे सांगितले की आम्ही जेव्हा वैष्णवांच्या सेवेमध्ये लागतोय आणि त्यांना पूर्णप्रमाणे प्रसन्न करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तर तो या भौतिक जगाच्या जन्ममृत्यू चक्रातून बाहेर निघतो. का? म्हणे की हे करताना भगवंताला तुम्ही प्रसन्न करतायत आणि एकदा भगवंताला प्रसन्न केलं की भगवंत तुम्हाला ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर काढतायत. म्हणून एका जागेवर श्रील प्रभुपाद म्हणतायत की या भागवत श्रवण करणं अति आवश्यक आहे. कारण का? की भागवत श्रवण केल्याने काय होतं की आपल्याला जे उचित आहे जे अनावश्यक आहे ते आपल्याला कळून येतं. आणि एकदा हे ऐकल्यानंतर आपलं हृदयाचं शुद्धीकरण होतं. हां, तर आम्ही काय करतो की आम्ही इच्छा प्रकट करतो आणि आपण जे काय पाप कार्य केलेत त्याच्याप्रती आपल्याला थोडीशी जरा दुःख हां होते आणि आपण इच्छा करतो की आम्ही काही करून भगवंताची सेवा करावी, ती इच्छा प्रकट होते. हे सगळे श्रीमद भागवतमच्या दुसऱ्या स्कंदमध्ये सिस्टमॅटिकली एकदम दिलेलं आहे की काय होत आहे, श्रवण करताना काय होतं, हे काय होतं, ते काय होतं, असं करून दिले. तर सांगितलं गेलंय की हे जेव्हा आपण करतोय तेव्हा आपले जे इच्छा आहेत, जितके काय भौतिक इच्छा आहेत, ते पण आपण त्याच्याप्रती पण आपण घृणा करतो. भौतिक इच्छा की माझ्याकडे एवढी इच्छा आहे, हे आहे, भगवंत हे सगळी इच्छा काढा, फक्त मला तुमची सेवा करू द्या. आणि जेव्हा भगवंताची जेव्हा आपण असे प्रार्थना करतो तर भगवंत काय करतात, आम्हाला सेवा देतात, सेवा करण्याची संधी देतात. भगवंताचं भगवंत काय त्यांचे भक्तांचा संघ देतात आणि भक्तांच्या संघमध्ये सेवा करण्याची संधी देतात. आणि हे केल्याने काय होतं की आपण आपल्या स्वरूप स्थितीमध्ये स्थित होऊन स्वरूपमध्ये आणि स्थित होऊन मग आपण भगवंताला प्रसन्न करू शकतो. म्हणून ध्रुव महाराज जेव्हा कुबेर प्रसन्न झाले, कारण ध्रुव महाराज यक्षांशी जेव्हा युद्ध करायचे तेव्हा पूर्ण यक्ष जे कुल आहे त्यांना नाश करण्यामध्ये म्हणजे एकदम खूपच जो काय म्हणतात वेगाने जे आहे ते युद्ध करत होते. मग तिथे स्वयंभू म्हणून ब्रह्माला येऊन सांगावं लागलं की करू नका, त्यांना सोडा तुम्ही यक्षांना. आणि मग जेव्हा त्यांनी युद्ध थांबवलं तेव्हा कुबेर जे यक्षांचे जे प्रमुख आणि जे ट्रेजर संपत्ती धन संपत्ती म्हणजे देव जे देवतांची संपत्तीचे रक्षण करणारे ट्रेजरर यक्ष एकदम खुश झाले, सॉरी कुबेर. आणि कुबेरने त्यांना सांगितलं की तुम्ही मला तुमच्या तुम्ही माझ्याकडनं काय पाहिजे ते मागा तुम्ही. तेव्हा ध्रुव महाराजांनी इतर काही वस्तू मागितलं ना, फक्त काय मागितलं की मला फक्त भक्तांचा संघ द्या आणि त्या भक्तांच्या संघमध्ये जे आहे मला भगवंताचं स्मरण करू द्या, ही मी इच्छा येतो. आणि कुबेरनी तथा असतो. आणि प्रभुपाद त्या तात्पर्य म्हणतात की दिस इज सुप्रीम इंटेलिजन्स, म्हणजे खरोखरच बुद्धिमान व्यक्ती असेल तर तो हे इच्छा करणार की आपण भक्तांच्या संघमध्ये राहून भक्तांची सेवा करणार. आणि अशा केल्याने जे आहे आपण या भौतिक जगाचं जे दुःखदायी स्थिती किंवा जे प्राप्त होण्याची आहे त्याच्याने आपण सुटकारा पाहू शकतो. नाहीतर हा भौतिक नियममध्ये आपण जेव्हा आपण इंद्रभोग करण्याची इच्छा करतो तर इंद्रभोग केलं की आपल्याला दुःख येणारच. फक्त एवढंच की जेव्हा आपण दासत्व भावनाने आपण भगवंताची सेवा करतो, भगवंताच्या भक्तांची सेवा करतो, तेव्हा आपण खरोखर जे आहे आनंद प्राप्त करतो. श्रील प्रभुपाद ह्या पांचव्या स्कंद पाचवा अध्याय आणि पहिलावा श्लोक नायम देह देह बजा मृलोके कष्टान कामान अर्हते विडभुजमे तपो दिव्यम पुत्र का एन सत्यम शुद्धेत यस्मात ब्रह्म सौख्यम त्वनंतम. म्हणे की आता तुम्हाला मनुष्य शरीर प्राप्त झालंय तर तपो दिव्यम दिव्य तपस्या करा आणि त्याच्याने काय होईल, ब्रह्म सौख्यम त्वनंतम. आणि प्रभुपाद त्या अध्यायात जे श्लोक्समध्ये अनेक अनेक श्लोक येणाऱ्या श्लोकामध्ये पण त्याच्यात एकदम चांगल्या प्रकारे सांगतात की कसं एका व्यक्तीला ज्यांनी मनुष्य जन्म प्राप्त केलेला आहे त्यांनी कसं वागावा. आणि ब्रह्म सौख्यम त्वनंतम की जे सुख प्राप्त करण्यासाठी कसं भक्तांचा संघ भक्तांच्या संघमध्ये श्रवण कीर्तन आणि सेवा हे केल्याने जे आहे त्वनंतम ब्रह्म सौख्यम त्वनंतम हा प्राप्त करू शकतो. तर आज एवढंच बोलायचं होतं मला. कोणाची प्रश्न किंवा कमेंट्स असेल तर. नाही, कधी होऊ शकतं, कारण आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा त्या सेवामध्ये कधी आम्हाला वाटते की रुची मिळत असेल तरच आम्ही सेवा करतो. म्हणजे त्या सेवेमध्ये पण आम्ही इंद्रिय तृप्ती करण्याची आपण इच्छा करतो. असं आहे की समजा आम्हाला काही कुष्ठी प्राप्त असेल आणि तो आपण भगवंताच्या सेवेमध्ये आपण उपयोग करत असाल तर आपण उपयोग करायचा, पण आपण खरोखर भोग करतो की नाही त्याचं म्हणजे परीक्षा कसं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्याकडनं ते घेतलं जातं परत त्यावेळी किंवा आता हे नको हे परत करा किंवा आता हे वापरू नका, तेव्हा तुमची भावना काय होते, तेव्हा तुम्ही खरोखरच म्हणजे एकदम आनंदीनी तुम्ही ते त्याला स्वीकार करतात ते आदेश की तुम्ही थोडं हे करून घर्षण करून ते स्वीकार करतात. त्याच्याने आम्हाला तू परीक्षा आहे. म्हणजे समजा एखाद्या व्यक्ती एक प्रकारचं सेवा करतोय, समजा पुस्तक वितरण, आणि त्याला सेवा ती खूप आवडते, पण त्यांना ऑथॉरिटीने सांगितलं की आता हे सेवा सोड तू आणि तू फक्त टेम्पलमध्ये फक्त मंदिरात फक्त मार्जन कर, तर त्या सेवेमध्ये त्याला अटॅचमेंट असेल तर मग तो ते सेवा सोडायला इच्छा करणार नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय की त्याला त्या सेवेप्रती खूप अटॅचमेंट आहे, पण त्यांनी एकदम आनंदाने जी आहे ती सेवा त्यांनी सोडून दुसरं सेवा करायला सुरुवात केली तर समजायचं की त्याला ती अटॅचमेंट नाही आहे त्या सेवेप्रमाणे. म्हणजे आपण प्रत्येक वेळी आपण हे बघायचं की आपण सेवेशी अटॅचमेंट कशासाठी ठेवतोय, कारण हे आपल्याला सेवा दिली आहे म्हणून. उद्या मला सांगितलं की ही सेवा सोडून दुसरी सेवा करा तर ते सेवा करायला तयार आहे पाहिजे, तर ती भावना असेल तर मग ती खरी भावना आहे, नाही तर मग आपण कधी कधी त्याच्यामध्ये पण आपण गुंतू शकतो. कधी कधी आपण सेवा करतो तर ती सेवा मिक्स्ड सेवा असते, मिश्रण असते, त्याच्यात आपली पण इच्छा असते आणि आम्हाला ती, आणि आम्ही मग लोकांना सांगतो की हे मला सांगितलं गेलं हे सेवा करायला म्हणून मी करतोय, पण त्याची टेस्ट काय की जेव्हा तुम्हाला सांगितलं गेलं की आता हे नको दुसरी सेवा करा तर तुम्ही त्या तयार आहेत का ते सोडायला आणि दुसरी सेवा करायला, तर मग समजायचं की त्याला त्याची अटॅचमेंट नाही आहे. म्हणून आपली अटॅचमेंट फक्त जे सेवा आम्हाला दिली गेली ते सेवा म्हणजे जे देतात त्यांच्याप्रती आमची अटॅचमेंट पाहिजे की ते सांगितलं म्हणून आम्ही करतोय. उद्या त्यांनी सांगितलं दुसरे करायचं तर दुसरे करू, आणि त्या करण्यामध्ये काय काय काही गोष्टी आवश्यक असतात किंवा काही गोष्टी आपल्याला उपलब्ध असतात ते आपण केलं वापरलं युक्त वैराग्य म्हणतो. पण खरोखर युक्त वैराग्य म्हणजे की उद्या तुम्हाला सांगितलं की हे नका करू तुम्ही दुसरे करा तर तुम्हाला करायची तयारी पाहिजे, त्याला म्हणतात युक्त वैराग्य. नाहीतर काय त्याला युक्त वैराग्य म्हणत नाही, आपण फक्त आपली इच्छा त्याच्यात घालतो प्रकार. पण सेवा आपण करतोय कशासाठी कोणासाठी ते आपल्याला ती भावना पाहिजे. कोणासाठी करतो आम्ही, आपल्याला आवडते म्हणून ती सेवा करत नाही. हा, ती सेवा करताना आपल्याला जेव्हा आनंद प्राप्त होतो ते आम्ही बोनस, पण आम्ही करतोय आनंद प्राप्त होण्यासाठी असा नाही. आपण करतोय कारण आम्हाला सांगितले गेलंय आणि मी दास म्हणून ही सेवा करतोय बस. तसं समजा तुमच्याकडे गॅजेट्स असेल, हे असेल, पण त्या सेवेसाठी वापरता आलं तर ठीक आहे. पण उद्या तुम्हाला सांगितलं हे सगळं सोडा आणि दुसरं करा, तर तुम्हाला ते गॅजेट्सवर तुम्हाला आसक्ती आहे, तर समजा की तुम्हाला इंद्रतृप्तीची आसक्ती आहे. हे खूप महत्वाचं आहे. पण असं पण होऊ शकतं की काय भक्त असेल की ते एकदम तयारी पण त्यांची तयारी पण नसेल की हे सेवा सोडून दुसरी सेवा, कमीत कमी ते तर सेवा करतात, मिश्रण का नसो ते तरी सेवा करतात. पण उत्तम सर्वोत्तम म्हणजे तुमची तयारी पाहिजे. आज सांगितलं हे करा, उद्या दुसरं करा, तिसरं करा, तर ते करायला तयारी पाहिजे तुमची. म्हणजे तेव्हा समजायचं की आम्ही जे आहे सेवेच्या प्रती आसक्त नाहीत, जे आम्हाला ज्यांच्या आम्ही सेवक आहोत त्यांच्या प्रती आम्ही आसक्त आहोत. हा, तुम्ही सांगितलं हे करा तर मी करतोय, तुम्ही उद्या सांगितलं नका तुम्ही नाही. असं त्यांनाच विचारायचं तुम्हाला काय इच्छा आहे. दहावी असेल, दहावी पास झाला असेल तर त्याची इच्छा. दहावी पास झालं की थोडंफार माहिती असते, थोडीफार त्यांच्या जे प्रवृत्ती असते तो पण माहिती असते. पण आजकालच्या एज्युकेशन सिस्टममुळे काय होतं, सगळे एकाच लाईनीत असतात, सगळे एकाच ह्याच्यात असतात. पण त्यावेळी आपण विचारू शकतो कोणी ऑथॉरिटीजला की काय करण्याची इच्छा आहे किंवा काय व्हावं आहे. नाही, काय काय व्यक्ती सरळ सांगतात की मला हे करायची इच्छा आहे किंवा ते करायची इच्छा आहे, तर त्याप्रमाणे ते करतात. जसं आपल्या मंदिरामध्ये एक भक्त आहेत, त्यांचा मुलगा जो आहे तो ॲनिमेशन करतो, ॲनिमेशन, कारण त्याला खूप इच्छा आहे कॉम्प्युटरचं बसून काहीतरी नवीन काहीतरी करायचं, तर कार्टून्स आणि हे ते त्याच्यात म्हणजे वेगळंच लाईन आहे त्याचं पूर्ण. आणि त्याची इच्छा आहे की एक दिवस मी कृष्णावर एक पिक्चर काढीन ॲनिमेशन, त्याची इच्छा आहे, त्याची प्रवृत्ती आहे, तर तो प्रवृत्ती त्या ह्याच्यात वापरू शकतो. तसं प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी असू शकतात आणि त्याप्रमाणे ते करू शकतात. आणि कोणी हायर ऑथॉरिटीने सांगितलं की तुम्ही असं करा तर ते सगळ्यात चांगली गोष्ट जमलं तर. पण आता वेळ बदलत जात आहे, म्हणजे सगळे इंजिनियर किंवा सगळे डॉक्टर्स होत नाहीत. आता किती वेगवेगळ्या लाईन्स आहेत आणि आपल्या ज्या संस्थामध्ये वापरल्यासारखं किंवा वापरायला आल्यासारखं असं हेच असं पुष्कळ असे लाईन्स आहेत. जसं आता शाळा असेल तर शाळेमध्ये आपल्याला एज्युकेशन म्हणजे शिकवायला आपल्याला मुलं किंवा मुली पाहिजेत, मग त्याप्रमाणे त्यांना त्यावेळी ट्रेन करू शकतात. किंवा असे अनेक अनेक असे फील्ड्स आहेत जिथे आपली बुद्धी आपण वापरू शकतो, तर ती लाईन आपण घेऊ शकतो. पण जो व्यक्ती जो आहे लहानपासून जेव्हा कृष्ण भावनामध्ये असेल आणि दहावीमध्ये गेला असेल तर त्याला थोडंफार माहिती असं काय करायचं काय नाही असं. आणि समजा प्रॅक्टिकल असेल तर मग त्याला ते सेवेमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर लाईनमध्ये आपण घालू शकतो. पण निदान कमीत कमी दहावी तरी करायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही शाळेत गेलं हे केलं तरी असं असं नाही की धावीत धावी करून इतर काय फील्ड असेल ब्रँच असेल ते करण्यात काही वाईट नाही. कारण असे अनेक अनेक फील्ड्स आहेत आता अनेक आहेत जिथे भक्तांचं जे जे कला आहे ते चांगल्या प्रमाणे वापरू शकतो आपण मग फ्युचरमध्ये. जसं पुष्कळ जण आहेत मुंबईत जे आता वेगळ्या वेगळ्या अशा लाईन्स घेतले आहेत ज्याच्याने ते पुढे जाऊन त्यांची इच्छा आहे की संस्थेसाठी काहीतरी सेवा होईल त्याप्रमाणे ते कार्य करतायत शिकतायत पण असं तर ते पण चांगले असं आहे. तुम्हाला स्वतःला वाटतं की ते दुर्गुण आहे की कोणी दुसरं सांगतंय की तुम्हाला ते ते तुम्ही जास्त लक्ष पॉझिटिव्ह मध्ये ठेवू शकतात म्हणजे जे चांगले तुमचे आहेत त्याच्यावर तुम्ही जास्त लक्ष द्या. दुर्गुण गोष्ट आला हळूहळू ते निघून जातील तुमचे. असं नाही की म्हणत की त्याच्यावर नाही लक्ष ठेवायचं. प्रयत्न करायचं स्वतः की किती आपण त्याच्याने कारण प्रयत्न केल्याशिवाय आपण ते त्याचं फळ पण नाही मिळणार. प्रयत्न तर केलाच पाहिजे पण जास्त लक्ष त्याच्यावर ठेवू नका. बाकी पॉझिटिव्हवर पण ठेवा. जसं असं सांगितलंय की यस्यास्तिर भक्तीर भगवत अकिंचन सर्व गुणस्थित समासते सुर. जेव्हा व्यक्ती पूर्णप्रमाणे भक्तीमध्ये लागतो सगळे देवतांचे जे गुण आहेत ते त्यांच्यात येतात. जास्त लक्ष तुम्ही पॉझिटिव्हवर ठेवला तर नेगेटिव्ह हळूहळू जाईल पण थोडी इच्छा करायची थोडा आपल्या प्रमाणे प्रयत्न पण करायचा हे करायला. एक सुंदर उदाहरण याच्यासाठी की कसं आपण जे अनुकूल आहेत त्याच्यावर जास्त लक्ष दिलं की आपलं प्रतिकूल आहेत ते सगळे निघून जातं. जसं खीर एका स्टोववर ठेवलंय गरम करायला म्हणजे खीर बनवायला आणि गॅस आहे गॅसाचा जो बटन तुम्ही उघडलाय तिकडनं गॅस जाते सिलेंडर सॉरी सिलेंडर मधनं गॅस मध्ये जाते आणि गरम होत आहे. टोपामध्ये तुम्ही दूध ठेवलंय आटवायला. आता हळूहळू काय होतंय की दूध जो आहे पूर्ण आटतोय आणि घट्ट होतंय आणि त्या क्षणी गॅसमधलं सॉरी सिलेंडरमधलं गॅस हळूहळू कमी होत जाते. दोन्ही एकत्र होत आहे म्हणजे इकडनं दूध म्हणजे काय म्हणतात त्याला कंडेन्सला काय म्हणतात आटणे आटतोय आणि दुसऱ्या बाजूला जे आहे गॅस कमी होते. पण उद्देश काय इकडे खीर बनवण्यासाठी वापरणे. आम्ही गॅस चालू नाही केले की सिलेंडर मधनं गॅस कमी करायला. सिलेंडर मध्ये गॅस कमी होत आहे पण आम्ही हे सिलेंडरचं बटन चालू नाही केलंय की सिलेंडर मधनं गॅस कमी करायला. आपण कशासाठी सिलेंडर मध्ये हे केलंय आठवायला. तसंच भक्ती जेव्हा करताना जे नेगेटिव्ह पॉइंट असतातच आपले जे अनर्थ आहेत ते पण निघून जातात. जसं भक्तीमध्ये जसं आम्ही लागतोय एकदम तीव्रता नेहमी भक्तीमध्ये तेव्हा तेव्हा आपल्याला जे अनर्थ आहेत ते पण हळूहळू निघून जातात. पण फक्त अनर्थावर लक्ष ठेवणं तो उद्देश नाही आपला. आपला उद्देश काय की भक्ती जास्त वाढवावी. ते तुम्ही ठेवला उद्देश तर हळूहळू ते कमी होत जाईल. जसं तुम्ही दुधावर लक्ष ठेवलात की किती आटे बघायला गेलं तर हळूहळू ते कमी होऊन जाईल. तसं म्हणजे दोन्ही एकत्र होतं. तर जितकं तुम्ही तीव्रताने भक्तीमध्ये लागतात तितकं तुमचं जे आहे निघून जातं. पण समजा कोणी सांगितलंय आणि तुम्ही स्वतः तुम्हाला स्वतःला जाणीव होते की ते तुमच्यामध्ये आहे, तर तुम्ही ते थोडं जास्त प्रयत्न करू शकता, कष्ट घेऊ शकता थोडस त्याच्यात सुधारणा आणण्यासाठी. पण असं नाही की त्याच्यातच जास्त गुंतून राहा तुम्ही ते सुधारणा म्हणा आणि तुम्ही भक्तीमध्ये लागणार असं नाही. भक्तीमध्ये लागून असताना तुम्ही ते सुधारणा करू शकता आणि मग स्वाभाविकप्रमाणे थोड्या काही वेळानंतर जे आहे ते हळूहळू निघून जातो. जसं आम्ही ह्याच्यावर जास्त लक्ष देत नाही, आपण दूध गरम पाण्यावर जास्त लक्ष देतो, तसं त्याच्यात जास्त लक्ष न देता म्हणजे पूर्णप्रमाणे पूर्ण वेळ त्याच्यात न घालता जास्त वेळ भक्तीमध्ये घालणं आवश्यक आहे. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. शिल प्रभुपाद की जय.